Ever call the vet when your pet's sick, only to hear, "We're booked out for days"? At Healthy Pets of Ohio, we know pets don't get sick on a schedule. That's why many of our practices offer same-day or next-day urgent care, so you don't have to wait. And with on-site labs, x-rays, and advanced treatment options, we get answers fast. Find your nearest location at healthypetsofohio.com. That's healthypetsofohio.com. Healthy Pets of Ohio. Care when you need it most.
Lights, camera, action!
Hi, मी यतीन कार्यकर आणि तुम्ही ऐकताय लाइट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत.
मी तुमच्यासोबत सुरू करणार आहे रॅपिड फायर राउंड.
अरे राम.
ओके. इफ गिव्हन अ चान्स, मला माझी ही चूक सुधारायला आवडेल.
आय डोंट नो, मे बी 12वीत जे फेल झालो ते सुधारायला आवडेल. बाकी देर आर नो मिस्टेक्स ऍज सच. इवन माय डिवोर्स इज नॉट अ मिस्टेक. Accidents are something that are bound to happen, you know. They come together and things come together and then an accident happens. So that is what happened with that, but no regrets. Okay. Absolutely no regrets.
माझ्या पाकिटात या व्यक्तीचा फोटो आहे.
आईचा.
एक पत्र लिहायला सांगितलं तर कोणाला लिहाल?
कोणाला लिहू? आईलाच लिहू.
आणि कुठली गोष्ट त्यात सांगाल जी सांगू नाही शकलात?
तिला बरेच वेळा सांगितलं आई लव्ह यू, पण तिला मी थँक यू खूप कमी वेळा बोलतो. ते नक्की तिला सांगेल, थँक यू फॉर giving birth to me, thank you for nurturing me, thank you for teaching me, thank you for being my spiritual guide, thank you for everything.
She was your world.
Hey, absolutely, huh? Absolutely.
Okay. एक कुठली गोष्ट जी ह्या अगोदर कधी केली नाही पण तुम्ही करून बघितली, म्हणजे एकदा करून बघितली आयुष्यात, सम क्रेझी थिंग.
बंजी जम्पिंग.
हो, कधी केली बंजी जम्पिंग?
मी दुबईला जायचो ना याला चट्टांसाठी, दुबईला जातो ना, तिकडे त्याचं काय ते दुबई फेस्टिवल होता
बर
तिकडे होतो. आणि
दिस वॉज वेन
95
त्या काळात मी आत्ता केली पण जाम मजा आली.
पण सॉलिड पोटात गोळा येतो. आणि त्यांचं दोन असतात, दोन प्रकारचे तुला माहिती नाही सांगितले. यू कॅन गो फेस डाऊन ऑर यू कॅन गो बॅक डाऊन.
हो, तर तुम्ही कोणते गेले?
मी फेस डाऊन गेली होती.
फेस डाऊन
यार, जो देखने जिधर आपट नाही वो देखू तो किधर आपट नाही काय.
ओके, तुम्हाला जर पुढच्या जन्मी कोणी दुसऱ्याचा जन्म घ्यायचा असेल, कोणी दुसरं बनायचं असेल, कोण बनायला तुम्हाला आवडेल?
इलॉन मस्क.
ओके, तुम्हाला मिळालेलं बेस्ट कॉम्प्लिमेंट?
भैया बाद में आना, ये प्रोग्राम खत्म होने के बाद.
दॅट वॉज द बेस्ट कॉम्प्लिमेंट. Your fan struck moment?
When I met Paresh Rawal.
I'm sure त्यांनी ओळखलं असणार तुम्हाला.
त्यांनी ओळखलं, ते बोलत राहिले, मी काहीच बोलू शकलो नाही. ती मस्करी नाही करत आहे, मी काहीच बोलू शकत. मी सुद्धा त्यांच्याकडे हा वाचून बघत राहिलो.
ओके, एक खोटं जे सतत बोलावं लागतं
की मी म्हातारा नाही.
सर, आपण आज इतक्या गप्पा मारल्या, मला तर खूप भरभरून, यु नो, प्रत्येक वेळेस मला वाटतं प्रत्येक कलाकाराचा अनुभव ऐकताना खूप गोष्टी शिकायला मिळतात की अरे ह्यांनी ही फेज बघितली, ह्यांनी असं टॅकल केलं. सो कदाचित त्यामुळे ना खूप प्रॉब्लेम्सना फेस करणं आरामात, अरे हे तर काहीच नाही आहे असं कदाचित माझ्याकडनं आता गोष्टी व्हायला लागल्यात बिकॉज ऑफ यू ऑल. सो तर मला सांगा सर की आज मला वाटतं परत एकदा जुन्या आठवणी सगळं झालं, पण विच वॉज द बेस्ट पार्ट ऑफ टुडेज इंटरव्ह्यू?
टुडेज इंटरव्ह्यू.
आणि पहिल्यांदा कुठली गोष्ट तुम्ही रिव्हील केली?
इरावती बद्दल बरंच पहिल्यांदा बाहेर आलंय, किंवा इवन राजकुमार हिराणी त्याच्याबद्दल बऱ्याच गोष्टी बाहेर आल्या आहेत. शांतीच्या पण छोट्या छोट्या ज्या गोष्टी होत्या त्या पहिल्यांदा बाहेर आल्या आहेत.
आणि कारण शोचं नाव लाइट्स कॅमेरा ऍक्शन आहे, सो विच वॉज दॅट मोमेंट विच यू विल से की ही माझी लाइट्स कॅमेरा ऍक्शन मोमेंट आहे?
गोइंग डाऊन ऑन दॅट बंजी.
आय नो. आणि मी तर विचारलं होतं की व्हॉट इफ आय डोंट डू इट? नथिंग, यू विल जस्ट लूज युअर मनी मॅडम, यू कॅन्ट हेल्प. तर मला असं वाटलं नाही यार, नाही नको, एवढं केक घेतलीच एवढी, तर चला आपण आता घेऊन
मजा असते यार ती.
So I hope you loved the interview.
I loved it. I enjoyed it thoroughly. But there's still a lot more talk we can talk about.
हो, पण ते पार्ट 2 मध्ये आम्ही
पार्ट 2 मध्ये आपण करूया.
ह्या वेळेत एवढंच शक्य आहे, ह्यांनी जे काही करून ठेवले आयुष्यात की ते एकाच इंटरव्ह्यू मध्ये बोलणं शक्य नाहीये.
Let's do a part 2.
Part 2 also. 93.5 Red FM. बजाते रहो.
When your pet needs advanced care, from surgeries to CT scans, you want expert help that's close, compassionate, and affordable. At Healthy Pets of Ohio, many of our 8th Central Ohio locations feature state-of-the-art technology, like orthopedic surgery, ultrasounds, and laparoscopic procedures, and most pay far less than at 24-hour specialty clinics. Healthy Pets of Ohio, advanced care and affordable expertise since 1952. HealthyPetsOfOhio.com.